नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नामिबियाचे अध्यक्ष नेतुंबो नंदी नदैतवा वांगडा प्रतिनिधी पावण्यावेली उलोवणी केली. मुखेल क्षेत्रातल्या सहकार्यांच्या नव्या वाठारांचो सोद घेऊन दोन्ही देशांमधली अर्थिक भागीदारी आणि घटमूट करपाचेर उलोवपात भर दिलो. उर्जा, सुरक्षा, भलायकी आणि वखदा अशा मुखेल मळार सहकार्य वाढोवपा खातीर दोन्ही देशांमधी जायत्यो कबलाती जावपाची शक्यताय आसा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड फाल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारतीय ज्ञान प्रणाली ह्या विषयाचेर जावपी पहिल्या वर्सुकी शिक्षणिक परिषदेचे उक्तावण करतले. आयुष मंत्रालयाच्या सहकार्यान ही परिषद घडवून हाडटात. भारतीय ज्ञान प्रणाली संसारिक पावण्यार व्हरपाचो हे परिषदेचो हेत आसा असे JNU चे कुलगुरू प्राध्यापक शांतीश्री पंडित हांणी सांगला. भारतात आतंकवादी हल्ल्या खातीर साहित्य मेळोवपाक ई कॉमर्स प्लॅटफॉर्माचो वापर सुरू आसा असे जागतिक आतंकवाद अर्थिक निरीक्षण करपी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सान सांगला. जम्मू काश्मीरातल्या पुलवामा आणि उत्तर प्रदेशातल्या गोरखनाथ देवळातल्या आतंकवादी हल्ल्या संबंधी ही गजाल उजवाडाक आयली. सोशल मीडिया संदेशन ॲप्लिकेशनां आणि क्राऊड फंडिंग साईट अशा डिजिटल प्लॅटफॉर्माचो आतंकवाद्यांक अर्थिक आधार दिवपा खातीर चडात चड गैरवापर जावंक लागला असे FATF अहवालात म्हळा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांणी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमतान गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानातल्या सहकार संस्था संबंधित बायला आणि हेर कार्यकर्त्यां वांगडा संवाद साधलो.
डेयरी के क्षेत्र में ढेर सारा परिवर्तन हम ला रहे हैं. अब हम आने वाले दिनों में गोबर का प्रबंधन, उनके खान पान का प्रबंधन, पशु की हेल्थ का प्रबंधन और गोबर के उपयोग से आपकी कोऑपरेटिव की कमाई बढ़े, इसके दिशा में अब छोटे छोटे देश भर में बहुत प्रयोग हुए हैं. हमें सारे प्रयोगों को संकलित कर वो प्रयोग का फल हर कोऑपरेटिव के पास पहुंचे, इसके लिए भारत सरकार योजना बना रही
है.
किडनी के दूध के औषधीय गुणों का स्टडी कर इसमें से कुछ रोग की सटीक दवाइयां अगर बनती है तो ये ऊंट का दूध का जो रेट है वो अनेक गुना हम बढ़ा सकते हैं. और जब ऊंट पालन और ऊंटनी के दूध का रेट बढ़ेगा तो स्वाभाविक रूप से नस्ल संरक्षण में हमें बहुत फायदा होगा.
खेलो इंडिया धोरणाखाला सरकार फकत प्रतिभेचो शोध घेऊपा खातीर नय तर संसारिक दर्जाच्या प्रशिक्षण आणि सामाजिक सहभागावरवी ती तिगवून दवरपा खातीर एक पर्यावरण यंत्रणा तयार करता असे युवा व्यवहार आणि खेळा राज्यमंत्री रक्षा खडसे हांणी सांगले. दरेक खेळगड्याच्या प्रतिभेक वाव दिवपाक आणि सगळ्यांची आकांक्षा पुराय करपाक सरकार बांधील आसा असे तांणी मुखार सांगले. केंद्रीय रसायन आणि सारे मंत्री JP नड्डा हांणी शेतकऱ्यांची मागणी पुराय करपा खातीर तेलंगणा सरकाराक जायतो आधार दितले असे आश्वासन दिला आणि गरजेप्रमाण युरियाची पुरवण सुनिश्चित करपाक अधिकाऱ्यांक सांगला. शिक्षण मंत्रालय फाल्या सावन गुजरातातल्या केवडियात केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूं खातीर 2 दिवसांची परिषद घडवून हाडटा. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चालीक लावपाच्या 5 वर्षाचो एक भाग म्हणून ही परिषद केंद्रीय विद्यापीठांच्या मुखेल्यांक एकठांय हाडून संस्थांच्या प्रगतीचो नियाळ घेतली आणि सामूहिकपणान मुखार वचपाचो मार्ग थारायतली. गुजरातातल्या वडोदरात आयज पूल कोसळ्याच्या घडणुकेत 9 जणांक मरण आयले आणि जायते जण जखमी झाल्यात.
हमारे हाथ में जो डिटेल्स आई है, लगभग 9 लोगों की मृत्यु हुई है और उनकी आगे की प्रोसेस मद्रास CSC हॉस्पिटल में चालू है. 9 जितने लोगों को रेस्क्यू किया गया है उसमें से 5 को SSC हॉस्पिटल रेफर किया गया. जो रेस्क्यू किए गए लोग हैं उसमें किसी की भी हालत गंभीर नहीं है और बचाव की जो कामगिरी है वो अभी भी चालू है.
मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हे घडणुकेविशी दुःख परगट आयला आणि मरण आयल्यांच्या दरेका कुटुंबाक 2 लाख रुपया आणि जखमींक दरेकी 50,000 रुपया सानुग्रह मजत जाहीर केला. इतले मजगती हे घडणुकीची चौकशीचो आदेश गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हांणी दिला. भारतीय वायुदळाचे जॅग्वार जुजारी विमान राजस्थानातल्या चुरू जिल्ह्या लागसार कोसळला. नियमित प्रशिक्षणा वेळार ह्या विमानाक अपघात झाला. मजगती अपघाताचे कारण सोदून काढपा खातीर चौकशी समिती स्थापन केल्या. भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगड, कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या काय वाठारांनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. भारत आणि इंग्लंड हांच्यामध्ये चालू आशिल्ल्या बायलांच्या T25 खेळा माळ्यातलो 4थो खेळ आज मँचेस्टरातल्या ओल्ड ट्रॅफल्ड मैदानाचेर भारतीय वेळाप्रमाण रातच्या 11 वरांचेर जातलो. भारतीय दादल्यांच्या हॉकी पंगडान आयर्लंड पंगडाचेर 6-8-1 असे जैत जोडून युरोप भोंवडीची सुरुवात केली. इतल्यान यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40